आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही। आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। जानेवारी ते मार्चपर्यंत जीडीपी वाढ 7.7%। सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव। आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात। विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते। गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले। जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले।
ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है। 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था, आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं।
यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं। तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल। रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली। ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय। इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं।
पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है, अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे। हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे ATMs में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे।
देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्च पर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे। यापूर्वी 2024-25 वार्षिक GDP 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, तर 2025-26 वास्तविक GDP 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे। प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला। तसंच कारखानदारी, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे। त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणाच्या यशांचं, तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमांचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे, असं पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकरुणन आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्रीविजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंत्रात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.